भाग 25 पवित्र आत्मा आम्हावर येई। योहान याचा 14:15-18 वचन, प्रेषितांची कृत्य याचा 2:1-39 वचन। स्वर्गात जाऊल्यापूर्वी येशूने आपल्या चेल्याला आखा, मी तुम्हावर पवित्र आत्मा घालवीन। येशू स्वर्गात गेल्यावर 10 दिवसांनी येशूना शिष्य तठ एकत्र हेत, सगळा लोक पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरणात, शिष्य वेगवेगळ्या भाषा बोलूला लागणात। त्या दिवसात 3,000 लोकांह प्रभू येशूने राज्यात आणात। आज पवित्र आत्मा त्यात वस्ती करहात, जे येशू ख्रिस्ताने आज्ञा पाळहात।